नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबर विभागावरवी राजश्री कामतमकार राष्ट्रीय खबर देता या सेक्टर मुखेल खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत नामनेच्या अर्थतज्ञांवांगडा संवाद साधतले। बिमस्टेक दुसरी बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉरेन मिनिस्टर्स रिट्रीट आज नवी दिल्लीत सुरू जातली। वैद्यकीय महाविद्यालयात रुपांतरित केल्या सध्याच्या जिल्हा आणि संदर्भ हॉस्पिटलात केंद्र सरकाराकडच्या निधी मिळत रावतलो असे भलायकी आणि कुटुंब कल्याण मंत्रालयान स्पष्ट केला। आणि त्यानुसार भारताचं एन श्रीराम बालाजी आणि इक्वेडोरचं गोंझालो इस्कोबार आणि दादल्यांच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला। आता पुराय खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत नामनीच्या अर्थतज्ञांकडे संवाद साधतले। आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाखातीर ते त्यांचे विचार आणि सुचवणे जाणून घेतले। अर्थतज्ञांव्यतिरिक्त उपाध्यक्ष सुमन बेरी आणि नीती आयोगाचे हेर सदस्यांसहित वेगवेगळ्या मळातले तज्ञ या बसकेक हजर रावपाचे असत। संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 22 जुलैक सुरू जातले आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन 23 तारखेक 2024-25 केंद्रीय अर्थसंकल्प लोकसभेत सादर करतली। नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातला हा पहिला अर्थसंकल्प। फाटल्या महिन्यात संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बसकेवेळार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि हा अर्थसंकल्प सरकारच्या दूरगामी धोरणांचं आणि फुडाराच्या दृष्टिकोनाचं प्रभावी दस्तावेज ठरतलो असं म्हणिले। मुखेल आर्थिक आणि सामाजिक निर्णयावंगडा अर्थसंकल्पात जायती इतिहासिक पावलं पळून मिळतली असं त्यांनी सांगले। लोकसभा वेचणुकेक लागून 9 फेब्रुवारीत अंतरिम अर्थसंकल्प सादर केला। बहुक्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्याखातीर बिमस्टेक दुसरी बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉरेन मिनिस्टर्स रिट्रीट आज नवी दिल्लीत सुरू जातली। परराष्ट्र मंत्रालयान माहिती दिल्या की या कार्यावळीत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आपल्या बिमस्टेक समकक्षांच्या यजमानपदार असतले। या कार्यावळीतल्यान बंगालच्या उपदऱ्यातल्या प्रदेश आणि किनारी भागात गुंतवणूक करपाक या क्षेत्रात समूहाच्या सदस्यांक सुरक्षा जोडणी व्यापार आणि गुंतवणूक या मळार सहकार्य वाढोवपाची संद मिळतली। बिमस्टेक परराष्ट्र मंत्र्याच्या रिट्रीटाची पहिली आवृत्ती बँकॉक थायलंडात फाटल्या वर्षा जुलैत झाली। बिमस्टेक व दक्षिण आणि आग्नेय आशियातल्या 7 देशांचं बहुपक्षीय सहकार्याचं गट। उत्तर प्रदेशात सध्या 24 वरात पावसासंबंधित अपघातात उण्यातुणे 22 जणांक मरण आयला। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज तराई वाठारातल्या श्रावस्ती जिल्ह्यातल्या हुंवारग्रस्त वाठारात भेट दिवपाचे असत। प्रतापगडात 11, सुलतानपुरात 6 आणि चंदौली जिल्ह्यात 5 जणांक वीज पडून मरण आयला असं आमच्या खबराकारांनी सांगला। मैलानी जंक्शन ते गोंडा जोडपी रेल्वेमार्ग उत्कापना गेल्यान बाराबंकी ते गोंडा बहराईच आणि नेपाळातल्या सीमेवेल्या जिल्ह्यांक जोडपी एल्ग्लीन पुलाच्या रस्त्यावेल्या पुलाक चिरो गेल्यात। बचाव आणि मदत दळान 10,000 परस चढ लोकांक सुरक्षित सुवातेर व्हेल्यात। वैद्यकीय महाविद्यालयात रुपांतरित केल्ल्या सध्याच्या जिल्हा आणि संदर्भ हॉस्पिटलांक केंद्र सरकाराकडच्या निधी मिळत रावतलो असं भलायकी आणि कुटुंब कल्याण मंत्रालयान स्पष्ट केला। केंद्रीय भलायकी सचिव अपूर्व चंद्रान हे संबंधी राज्यांक आणि केंद्रशासित प्रदेशांक पत्र बरयला। 157 वैद्यकीय महाविद्यालयापैकी आता मेळून 108 महाविद्यालयां सुरू जाल्यात असं भलायकी मंत्रालयान सांगला। मान्यताप्राप्त 157 महाविद्यालयातल्यान 40 महाविद्यालयां महत्वाकांक्षी जिल्ह्यांनी असत। जिल्हा हॉस्पिटलला घटमूट करपाक आणि सुधारपाक आणि नवे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करपाक केंद्रीय निधीचा आधार दिवपाखातीर 2014 वर्षा केंद्र पुरस्कृत योजना सुरू केल्याचे मंत्रालयान म्हणा। वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढवपाखातीर सरकार एकवटी प्रयत्न करता असं मंत्रालयान सांगले। सध्या देशात 706 वैद्यकीय महाविद्यालय असात। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हिएना हंगा ऑस्ट्रियाचे चान्सलर कार्ल नेहमेर यांच्याकडे उलवणी करून द्विपक्षीय संबंधाच्या वेगवेगळ्या आयामांची चर्चा केली। तातून व्यापार आणि गुंतवणूक विज्ञान आणि तंत्रज्ञान हरित ऊर्जा एआय स्टार्टअप पर्यावरण आणि हवामान बदल सांस्कृतिक सहकार आणि लोकांमधला संबंध हा आस्पद होता। तसेच फुडाऱ्यांनी परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक प्रश्नांचेही विचारांचे आदान प्रदान केले। बसकेउपरांत पत्रकार परिषदेत मोदी यांनी सांगले की हवामान बदल आणि आतंकवादासहित आज मनुष्यजाती मुखार आशिल्ल्या वडल्या आव्हानाविषयी त्यांनी चर्चा केल्या। त्यांनी सांगले की आंतरराष्ट्रीय सौर आघाडी आपत्ती प्रतिरोधक मुळावी बांधावळ आणि जैव इंधन युतीसहित भारताच्या उपक्रमात ऑस्ट्रिया आमंत्रित केला। लोकशाही आणि कायद्याचे राज्य यासारख्या मूल्यांचेर विश्वास दौरप ही भारत ऑस्ट्रिया संबंधाची घट बुनियाद असा असे प्रधानमंत्री मोदी यांनी सांगले। परस्पर विश्वास आणि सामायिक हितसंबंधाक लागून संबंध घट जातात असे त्यांनी म्हणाले। मोदी यांनी सांगले की आपण आणि चान्सलर नेहमराची खूप फलदायी चर्चा झाली आणि त्यांनी परस्पर सहकार्याक आणि घटमूट करपाखातीर नवी शक्यताय थारायल्या। तसेच युक्रेन आणि अस्तंत आशियातल्या परिस्थितीसहित संसारातल्या सगळ्या संघर्षाची सविस्तर चर्चा केल्या असं मोदी यांनी म्हणाले। त्याच्या आधी व्हिएनात प्रधानमंत्री मोदींक औपचारिक होकार दिला। दोन राष्ट्रांच्या भोवणीच्या दुसऱ्या दौऱ्यात काल ते मॉस्कोच्यान व्हिएनात पावले। ते पावतकच त्यांना भारतीय समाजातल्या लोकांनी उमेदीन होकार दिला। 41 वर्षात भारतीय प्रधानमंत्र्यांची ऑस्ट्रियाची ही पहिली भेट। मजगती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल व्हियेना हांगा ऑस्ट्रियाचे फेडरल अध्यक्ष अलेक्झांडर व्हॅन डेर बेलेन हांची भेट घेतली. भारत ऑस्ट्रिया सहकार वाढोवपाचे मार्ग आनी संसारीक प्रस्नाचेर दोनूय फुडाऱ्यांनी चर्चा केली. तशेंच पर्यावरण शाश्वतता, ग्लोबल वॉर्मिंग आनी हवामान बदलाच्या कृतीविशी विचारांचे आदान प्रदान केले. आपली रशिया आनी ऑस्ट्रियाची भोंवडी सोपोवन प्रधानमंत्री नवी दिल्लीत पावले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात. केंद्रीय भलायकी मंत्री जगत प्रकाश नड्डा आनी डेंग्यू प्रतिबंध मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे चर्चा केली. नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत उलयताना तांणी सांगले की डेंग्यूचो प्रसार जावचो न्हय हे खातीर मंत्रालय येवजण तयार करता आनी राज्याकडेन समन्वय साधता. भलायकी मंत्रालय 24 तास डेंग्यू हेल्पलायन सुरू करतले अशें सांगून फुडले 4-5 दिसांनी राज्यांक तशी हेल्पलायन सुरू करपाक सांगतले अशें तांणी म्हळें. भलायकी मंत्रालय, शिक्षण, गृहनिर्माण आनी शार उदरगत ह्या सारख्या मंत्रालयांकडेन आंध्र क्षेत्रीय आनी आंतरविभागीय बसका घेवन येवजणेचे समन्वय करतले अशें नड्डा हांणी मुखार म्हळें. तशेंच फुडल्या 2 दिसांत सगळ्यांत चड डेंग्यू दुयेंती आशिल्ल्या राज्याकडेन नड्डा बसका घेतले. टेनिसांत भारताचो एन श्रीराम बालाजी आनी ताचो जोडीदार इक्वेडोराचो गोंझालो एस्कोबार हांणी काल सांजवेळा जर्मनीतल्या ब्रॉन्श्वीक हांगा जाल्ल्या ब्रावो ओपन चॅलेंजरात दादल्याचे दोट्टी उपांत्यपूर्व फेरयेत प्रवेश केलो. अव्वल मानांकीत आशिल्ल्या भारतीय इक्वाडोर ह्या जोडयेन बोरीस आरियास आनी फेडेरिको झेबोलॉस ह्या बॉलिव्हियन जोडयेक 6-3, 6-0 अशा सरळ सेटांनी हारयले. आज सांजवेळा उपांत्यपूर्व फेरयेत तांची लढत ब्राझीलाचो मार्सेलो डेमोलिनर आनी अर्जेंटिनाचो गिलेर्मो डुरान हांच्या मदीं जातली. मजगती दादल्याच्या एकेरी सर्तीच्या प्री क्वार्टर फायनलीत अर्जेंटिनाच्या पेद्रू केचिनाकडेन 4-6, 5-7 अशी हार खावन भारतीय खेळगडो सुमित नागल सर्तीतल्यान भायर पडलो. फुटबॉलात आज सकाळी डॉर्टमंडात जाल्ल्या दुसऱ्या उपांत्य फेरयेत नेदरलँडाचेर 2-1 अशें रोमांचक जैत मेळून इंग्लंड युएफए युरोपियन चॅम्पियनशीप 2024 अंतीम फेरयेत पावला. इंग्लंडाचो बदली खेळगडो ऑली वॉटकिन्स हांणी 90व्या मिनटार नाट्यमय जैत मेळून दिले. जेवी सिमन्सनाच्या केल्ल्या लांब पल्ल्याच्या स्ट्रायकान डच संघान सुरवातीक आघाडी घेतली. उपरांत इंग्लंडाचो कर्णधार हॅरी केन हांणी पॅनल्टीतल्यान बरोबरी करून जैत निश्चित केले. ह्या महिन्याच्या 15 तारखेक इंग्लंड स्पेना आड खेळटलो. उत्तराखंडातली बद्रीनाथ यात्रा काल दुसऱ्या दिसा खंडीत जाल्या. चमोली जिल्ह्यात 2 सुवातेर बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग ठप्प जाल्या अशी माहिती आकाशवाणी प्रतिनिधीन दिल्या. चमोली जिल्ह्यातल्या बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गाचेर पाताळगंगा लांगसी बोगद्या लागसार जाल्ल्या भूस्खलन लागून येरादारी ठप्प जाल्या. काल सकाळी जोशीबोट लागसार दरड कोसळिल्ल्यान बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग ठप्प जाला. उपरांत बद्रीनाथ यात्रा थांबयली. पुलिसांनी प्रशासनाकडल्यान यात्रेकरूंक सुरक्षित सुवातेर थांबयतात. मजगती फुडल्या कांय दिसांनी राज्यातल्या वेगवेगळ्या वाठारांनी व्हडा प्रमाणात पावस पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. घटस्फोटकीतल्या मुसलमान बायलेक घोवाकडच्यान भरणपोषण मेळपाचो अधिकार आसा अशें सर्वोच्च न्यायालयान दिल्ल्या निकालाची भाजपान तोखणाय केली. नवी दिल्ली प्रसार माध्यमांनी केल्ल्या प्रस्नाक जाप दितना पक्षाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी हांणी मुसलमान बायलांखातीर हो निकाल व्हडली थाकाय अशें म्हणून बायलांक खंयच्याय धर्माचो विचार करिनासतना सन्मान दिवपाचो निर्णय अशें म्हळें. 1985च्या शाहबानो प्रकरणाचो उल्लेख करून तांणी काँग्रेस सत्तेर आयली तेन्ना पक्षान राज्यघटनेचेर वेगवेगळ्या तरांनी हल्लो केलो असो आरोप केलो. तत्कालीन काँग्रेस सरकारान शाहबानो खटल्यातल्या सर्वोच्च न्यायालयाचे निकाल रद्द करून संविधानाचो अवमान केला जातूंत न्यायालयान मुस्लिम बायलांच्या पोटगीचो अधिकार कायम दवरिल्लो अशें तांणी सांगले. सर्वोच्च न्यायालयाच्या आयच्या निर्णयाक लागून 39 वर्सां आदीचो धोको पयस जाला अशें तांणी म्हळां. 2024 वर्साच्या राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कारा खातीर नामांकना 15 दिवसांत सुरू जातली. नामांकनाची निमणी तारीख 31 ऑगस्ट आसतली. राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलावरवी ऑनलायन नामांकना सादर करू येतात. 26 नोव्हेंबराक मनयतात ते राष्ट्रीय दूध दिसा निमतान हे पुरस्कार दितले. राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार वेगवेगळ्या विभागांनी दितले. या पुरस्कारात गुणवत्तेचे प्रमाणपत्र यादस्तीक आणि 2 लाख ते 5 लाख रुपये मेरेन रोख इनाम असतात. दूध उत्पादक शेतकार, दूध सहकारी संस्था, दूध उत्पादक कंपनी, दूध शेतकार उत्पादक संघटना आणि कृत्रिम गर्भधान तंत्रज्ञांक प्रोत्साहन दिवपा खातीर राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार दर वर्सा भेटयतात. भारतीय हवामान खात्यान ह्या महिन्याच्या 14 मेरेन कोकण आनी गोय, मध्य महाराष्ट्र आनी दर्यादेगेवेल्या कर्नाटकात व्हड ते घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. तशेंच फुडले 3 दीस गुजरातात धडकांनी पावस पडपाचो अदमास आसा. आयएमडीन सांगला की आज उपहिमालयन अस्तंत बंगाल, सिक्कीम, मेघालय आनी बिहारातही खूप घोग्यांनी पावस पडपाची शक्यताय आसा. उदेंत उत्तर प्रदेश आनी उदेंत मध्य प्रदेशात आज खूप घोग्यांनी पावस पडू येता. फुडल्या 5 दिसांत हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख, गिलगीट, बालिस्तान, मुझफ्फराबाद आनी उदेंत राजस्थान तशेंच शेनवारा मेरेन पंजाब, हरयाणा, चंदीगड आनी दिल्ली हलको ते मध्यम प्रमाणात पावस पडपाची शक्यताय आसा. आनी आता खबरो सोपोवचे पयली परतून एक फावट कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत नामनेच्या अर्थतंत्र्यांवांगडा संवाद साधतले. बिमस्टेक दुसरी बे ऑफ बंगाल इनिशिएटिव फॉरेन मिनिस्टर्स रिट्रीट आज नवी दिल्लीत सुरू जाता. वैद्यकीय महाविद्यालयात रुपांतरीत केल्ल्या सध्याच्या जिल्हो आणि संदर्भ हॉस्पिटलात केंद्र सरकारकडच्या निधी मिळत रावतलो असं भलायकी आणि कुटुंब कल्याण मंत्रालयान स्पष्ट केला. आणि खेळात टेनिसात भारताचा एन श्रीराम बालाजी आणि इक्वेडोराचं गोंझालो एस्कोबार यांनी दादल्यांच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला.